सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आरटीओ सिग्नल मित्रमंडळाचे अध्यक्ष रवी गायकवाड गप्पा मारतायत.
या व्हिडिओमध्ये नेमकं काय बघायला मिळतंय, लोकांना काय सांगाल व्हिडिओबद्दल?
व्हिडिओबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की आपण जर घरात राहिलं तर हा जो रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय तो वाढणं कमी होईल आणि जो तो रोग आहे तो एकामुळं भरपूर जणांना होतो. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसा गुन्हागार आहे, बाकी नाहीये. तर मग लोकांनी घरातच राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे, नियम पाळा आणि नियम हा कोरोना रोग टाळा, एवढंच सांगू इच्छितो.
या व्हिडिओची आणि या आरटीओ मित्रमंडळानं ज्या गोष्टी केल्या याची संकल्पना मुळात कोणाची होती नेमकी?
याची संकल्पना आम्ही मंडळाची लोक बसल्यावर आमचे मित्र आहेत, मंगेश पठाडे, संतोष भालेराव आणि असे असंख्य जण, त्यानंतर पीआय आमचे म्हसूर पोलीस स्टेशनचे धोकनेच आहेत,
ओके,
यांनी ही आयडिया दिली की काहीतरी जनजागृती लोकांसाठी करा. आम्ही ही जनजागृती केली अशी.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, जर तुम्ही सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून तुम्ही सुद्धा इतरांसाठी मला काहीतरी करता यावं या विचारानं प्रेरित होऊन काहीतरी स्वतःच्या लेवलला इनिशिएटिव्ह घेत असाल तर मला इंस्टाग्रामवर डीएम करून कळवा. rj.rudra माझं इन्स्टा हँडल आहे. बजाते राहू.